नमस्कार मुलांनो, आज आपण कविता क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. या कवितेचे नाव आहे पाऊस आला पाऊस आला. या कवितेचे कवी आहेत बिंदा करंदीकर. मुलांनो, पाऊस हा आपण सर्वांना आवडतो. पावसात भिजायला, पावसाच्या पाण्यात नाचायला सर्वांना आवडते. पण जर अचानक पाऊस आला तर मात्र सर्वांची फजिती होते. वातावरण देखील अचानक बदल होतो, त्याप्रमाणेच सगळ्यांची या पावसामुळे धांदल उडते. चला तर मग मी जे व्हिडिओज तुम्हाला पाठवलेले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक बघा, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.